तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी गणेश आचार्य बोलतोय. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन मेरे और कलाकार श्रुती के साथ.
ऍक्शन. विधीचं आणि तुमचं जरी अरेंज मॅरेज झालं तरी लग्नामध्ये पण खूप झोल होतात, लग्नामध्ये खूप कलाकार येतात. आता विधी काही ह्या बॅकग्राऊंडमधनं नव्हती आणि तुम्ही तो ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड यु नो डान्सर कोरिओग्राफर होता तोपर्यंत. त्या दिवसाबद्दल सांगा की ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ते कुठे झालं आणि त्या दिवशी काय धमाल झाली.
ह्या गोष्टी पहिले एक लहान गोष्ट आहे की माझी बहीण जी होती तिला एक मायापुरी मॅगझिन आवडायची. ती हर फ्रायडेला मायापुरी बघायची. तर तिचं लग्न जेव्हा मी केलं तिने साऊथ इंडियन मुलग्यावर लग्न केलं विष्णू, त्यावेळी मी फिल्म इंडस्ट्री सगळ्या लोकांना बोलवलेलं, मोठ्या मैदानमध्ये केलेलं मोठं लग्न पहिल्यांदा. गोविंदा, सलमान, अमिताभ बच्चन आणि मोठे मोठे स्टार. आणि तिथे मी हळूच लपून एक कॅमेरामॅन ठेवलेला, त्यांनी सगळे फोटो काढले. आणि जेव्हा मी बहीण जात होती मुंबई सोडून मद्रासला, तेव्हा तिला हातात एक पाकिट दिलं मी आणि बोलले मद्रासला खोल. आणि ते मद्रासला त्यांनी पाकिट खोललं तर मायापुरी मॅगझिन होती. आणि त्या मायापुरी मॅगझिनमध्ये तिचे लग्नाचे फोटो होते सगळे. आणि त्याच्यानंतर मी माझं लग्न सकाळी केलं आणि दुपारी बायकोला घेऊन आलो, सिम्पल मॅरेज. म्हणजे मी एवढा बिझी होतो मी बोलू नाही शकत तुम्हाला की मी सकाळी गेलो एका हॉलमध्ये दिल्लीला आईला घेऊन, सकाळी लग्न केलं आणि दुपारी बायकोला घरी घेऊन आलो. मी रात्री शूटिंगला गेलो.
किमान तुम्ही विधी तरी केलात की नाही गपले?
सगळं विधी पूर्ण केली, प्रॉपर लग्न केलं, सात फिरे डाल के अच्छे से शादी किया तभी लेके आए. हाँ, लेकिन मुझे सिंपल ही करनी थी कि मैंने मेरे बहन के इसमें बहुत कुछ कर लिया था. मेरे को आई एम वेरी सिंपल गाय, मला जास्त शोषा आणि जास्त आवडत नाही. बेसिकली मी बोलो आईचा मुलगा आहे. मी आज भी कामानंतर घरी जातो चुपचाप.
यू आर अ फॅमिली पर्सन.
यस. आई एम व्हेरी सिंपल गाय. मी आज भी कामानंतर घरी जातो चुपचाप. पार्टीज, डिस्कोज आणि मोहरात आणि सक्सेस पार्टीत मला तुम्ही कुठे बघणारच नाही ते. मी एकदम सोशल मीडियावरून थोडा लांब आहे. ह्याच्यामुळे माझे चिकार मित्र माझ्याशी रागवले आहेत. तो गोविंदा असो, सलमान असो, संजय मोठे मोठे आहेत, त्यांच्या पार्टीमध्ये मी जात नाही. बॉबी देवा लग त्यांना कळलं की हा यार सिंपल आहे, हे वो पार्टीवाला आदमी नाही हटावायस.
तुमचं हनीमून, मग आता त्याला तरी वेळ होता की नाही का? ते पण शूटिंगच्या सेटवर नेलं त्यांना?
नाही, शूटिंगच्या सेटवर नेलं. मी पहिल्यांदा लज्जा पिक्चर करत होतो रामोजी स्टोड, मी तिथे बायकोला घेऊन गेलो. हनीमून आमचा तिथे झाला. ती बिचारी आज भी बोलते मेरे को जाना है, जाना है. तो आफ्टर दिस भिकारी फिल्म 4 ऑगस्ट नंतर चालली पिक्चर सगळं झालं तर वी आर प्लॅनिंग टू गो लंडन.
लग्नाच्या किती वर्षानंतर प्रॉमिस करताय तुम्ही?
17 वर्ष झाली, म्हणजे मुलगी आहे 16 वर्षाची. आय एम सॉरी.
ओके, बायको म्हणून तिला असं वाटत असणार की तुम्ही वेळ देत नाही म्हणून. तर मग तुम्ही तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस तिच्या सोबत होतात का?
मी ऋतिक रोशन बरोबर शूटिंग करत होतो आप मुझे अच्छे लगने लगे फिल्माला स्टुडिओमध्ये, आणि मला 11 वाजता मेसेज आला की तुला मुलगी झाली. आणि मी लंच टाईममध्ये गेलो, माझ्या मुलगीचा चेहरा बघितला आणि परत शूटिंगला गेलो. दिस इज फॅक्ट. सॉरी
गॉड, मुझे ऐसे लगने लगा एक कोरियोग्राफर बनने का सपना होगा तो शादी मत करो.
लड़की बोले तो समझ में आता है, यू आर राइट. लेकिन मैं क्या करूँ, मैंने कहा ना मैं पूरा वर्कहोलिक हूँ. मैंने काम को भगवान माना है, कारण की काम ने मला जीवन दिला, मला नाव दिला, मला पैसा दिला, मला इज्जत दिली. आज लोक मला किती प्रेम करतात या गोष्टीमुळे, तर त्या कामला मी कुठेही दुर्लक्ष नाही करणार. आज भी जब तक है जा मैं नाचूंगी.
देवाहून मोठं स्थान तुम्ही आईला दिलंय आणि ते द्यायलाच हवं. पण मला सांगा की जेव्हा तुम्ही कमवायला लागलात, कारण एका अशा परिस्थितीहून निघाल्यानंतर जेव्हा आपल्या हातात थोडा पैसा येतो तेव्हा आपण आईसाठी काहीतरी घेऊन देतो. सो तुमच्या आईला तुम्ही अशी कुठली गोष्ट दिली, कुठला चेक दिला होता, कुठली गोष्ट दिली की जी त्यांच्या लक्षात राहिली आणि त्यांना भरून आले डोळे?
जेव्हा पहिल्यांदा मी घर बनवलं सांताक्रूझ, ते आईसाठी मोठी गोष्ट होती. घरामध्ये पाणी नळ लावलं, घरामध्ये बाथरूम लावलं, ते सगळे त्रास निघून गेले. तर आईला त्याच्यापेक्षा जास्त कायच नाही पाहिजे. आज बघ, आईसाठी मी गणेश आचार्य नाहीच आहे, माझा गणेश, दॅट्स ऑल. तर मी बेसिकली आईसाठी काहीच नाही केलं. मी खरं बोलू, मी आता करतो आईसाठी. मीने ही भिकारी पिक्चर आईसाठी बनवली आहे, आईला दाखवण्यासाठी की मी किती प्रेम करतो. सर्वात मोठी पिक्चर आहे भिकारी, कमीत कमी मराठीमध्ये 7-8 कोटीची पिक्चर आहे, पण मी आईसाठी केली आहे.
आणि आता या दरम्यान तुम्हाला मुलगी तर झाली, आता मुलीच्या स्कूलला जाणं किंवा तिचे फंक्शन्स अटेंड करणं, आय डोंट थिंक सो की तुम्हाला त्यावेळेसही वेळ होता.
सौंदर्य इज लाईक सेम मी, माझ्याशी दिसते, माझ्याशी आहे, माझ्याचा नेचर आहे, माझ्या सगळं माझ्या असं आहे. आय एम सो लकी, माझी वाईफ विधी आहे, ती जेवढा मी कामाला प्रेम करतो तेवढं ती माझ्या कामाला प्रेम करते. तिने गणेश आचार्य हे माझ्या सौंदर्य माझ्या मुलगीचं नाव तिच्यामध्ये कूट खुटून टाकलं आहे. जब सौंदर्य जब लॉन्च होगी इंडस्ट्री में तब आपको पता चलेगा कि हाँ गणेश आचार्य नहीं होते भी गणेश आचार्य. तर मी खरंच टाईम नाही देऊ शकलो, माझ्या मुलीच्या शाळेत नाही देऊ टाकलो, बायकोला नाही देऊ शकलो, आईला देऊ शकलो. पण बघूया ही पिक्चर माझी येते आहे ती स्वामी तिन्ही जगाचा, आई बिना भिकारी, 4 ऑगस्टला तुमच्या दारी. फिल्म तो आपकी बनती है देखना, 4 अगस्त को श्रुति का बर्थडे, ये आपकी फेवरेट आरजे का बर्थडे 4 अगस्त को, आप उनको ये गिफ्ट दीजिए कि 4 अगस्त को जाके भिखारी फिल्म देखिए. हमारे तरफ से गिफ्ट होगा, हम श्रुति को बुलाएंगे हमारे प्रीमियर में, हम पूना में आएंगे उनको बुलाएंगे खास.
थैंक यू सो मच फॉर द इन्विटेशन, मैं अभी से ले रही हूँ. अब मुझे बताइए कि आपने काफी ज्यादा वेट लॉस किया है, यू नो इतने सालों बाद जिस गणेश आचार्यों को हम ऐसे कूदते फादते देखते थे, यू नो अभी और ज्यादा डबल देखेंगे, लेकिन ये इस जर्नी के बारे में बताइए, कैसे लूज किया आपने वेट, कब शुरू किया?
नहीं अभी 1.5 साल हो गए इस बात को. बेसिकली मैंने एक फिल्म की थी हे ब्रो, जिसमें बड़े बड़े स्टार्स मेरे साथ एक गाने में थे, अमित जी, रणवीर, ऋतिक, अजय, अक्षय, प्रभु. में वो मैं आई एम बेसिकली मैं 140 था और मैंने उसमें कुछ 58 किलो और बढ़ाया था, मैं 198 हो गया था. और मुझे एक्टिंग का बहुत शौक था, काम करना है मुझे, और वो पिक्चर चली नहीं बहुत, ये हुआ. फिर मैंने बोला ठीक है अब मैं 95 गणेश आचार्य लेके आऊँगा और आपको दिखाऊँगा. तो वो ये था कि मैंने 1.5 साल में 86 kg वेट कम किया. मुझे ये फ़ायदा हुआ कि मेरी फैमिली बहुत खुश है, मेरी बेटी बहुत खुश है, मेरी वाइफ बहुत खुश है, मेरी माँ बहुत खुश है, मैं बहुत खुश हूँ. 7XL साइज से आज मैं XL पे आ गया. और मेरे को ये अभी भिखारी के वक्त भी मैंने बहुत मेहनत की इस वक्त, तो मुझे इस बात का बहुत गर्व हो रहा है कि हाँ मैं कर सकता हूँ. मैं अभी 19 किलो दूर हूँ 95 से. जैसे 95 होगा फिर एक फिल्म करूँगा, एक्शन फिल्म अच्छी कुछ, फिर सामने आऊँगा.
आपको बचपन में कोई कॉम्प्लेक्स था? बचपन से ऐसे मतलब थोड़े से गोलू पोलू थे?
नहीं, मैं बचपन में बहुत पतला था. बेसिकली मेरे मोटापे के कारण क्या है कि मैं चाल में रहता था, खाना मिलता था नहीं. जब डांस डायरेक्टर मिला, असिस्टेंट बना, तो 5-star होटल में बुफे भी मिलता था. वो इतना दबाए खाया, खाते गया तो पुखते गया.
वैसे आपकी इंडस्ट्री में से कौन से बहुत नजदीकी दोस्त है जिसको आप रात को 3 बजे भी कॉल करके बुला सकते हो?
वैसे तो मैं हर किसी को जब भी बुलाता हूँ मेरे लिए आ जाते हैं. सबसे पहले तो दोस्त नहीं, मेरे फादर जैसे अमित जी हो, रणवीर हो, गोविंदा हो, आप देखेंगे आज मैं ये फिल्म भिखारी के प्रमोशन के लिए वरुण और आलिया आ गए थे, गाना लॉन्च किया उसने. फिर बाद में अमित जी और टाइगर श्रॉफ आ गए थे मुहूर्त के लिए. अभी बहुत से आर्टिस्ट और आ रहे, तो मेरे को प्यार बहुत करते हो. तो मैं उनको 3 बजे पर नहीं, लेकिन दिन के 3 बजे फ़ोन करूँगा तो ज़रूर उठा के बोलेंगे क्या गणेश तेरे लिए कुछ भी एनी टाइम. हाँ लेकिन मेरा गोविंदा के साथ अच्छा रिलेशन था, मैं उनके साथ रात को 1-1, 2-2 बजे तक घुमाऊँ, काम किया उनके साथ. एक है उनको मैं कभी बोलूँ तो मेरे लिए प्यार करते हो, कभी बोलूँ तो मेरे लिए वो इज़ लाइक माई ब्रदर. मैं ज़्यादा पर्सनली अटैच नहीं हुआ किसी भी के साथ, कोई भी आर्टिस्ट के साथ. मैं पर्सनली मेरा कोई उनके साथ मतलब घर जाना, बैठना, उठना, उनके साथ घूमना फिरना, मेरा ऐसा किसी के साथ कभी कुछ रहा नहीं.
ये तो यार पहली बार हमें पता चल रहा है, क्योंकि आपके इतने सारे क्लोज दोस्त हैं, अब इतने सारे एक्टर्स जो हमारे लिए वैसे तो है ही बड़े बड़े सितारे, यू नो, और आपके तो दोस्त हैं. तो आलिया, वरुण, या जैसे आपने मुझे कहा कि मुहूर्त के टाइम आपने अमिताभ बच्चन जी को बुलाया, तो क्या आपने बस उनको फ़ोन किया था और इनवाइट किया था, या फिर वो उन्होंने खुद होकर बोला?
नहीं, मैंने इनवाइट किया था. मैं तो अपने किसी भी फिल्म का गाना काम अमित जी से स्टार्ट करता हूँ. मैंने स्वामी भी की थी, तो मैंने अमित जी को फ़ोन किया था कि अमित जी मेरा फिल्म का मुहूर्त आपके हाथ से होना चाहिए, तो वो उन्होंने इमीडिएटली हाँ बोला. और टाइगर के साथ मुन्ना माइकल कर रहा था, मैंने टाइगर को बोला तू भी आ जाए अमित जी, तो वो भी आ गया था. फिर मैं बद्री की दुल्हन एक गाना कर रहा था आलिया और वरुण के साथ, तो उन्होंने मेरे गणपति ये गाना देखा जो बहुत बड़ा लैविश शूट किया था भिखारी फिल्म का, तो उन्होंने खुद सामने से बोला कि हमको ये गाना लॉन्च करने का है माशा जी, तो वरुण और आलिया ने लॉन्च किया. फिर रणवीर सिंह ने पहला गणपति पोस्टर ट्वीट किया, फिर जैकलिन ने किया, परिणीति ने किया, ऐसे करते करते, बिकॉज वो सब प्यार बहुत करते हैं, उनको मालूम है कि ये इंसान जेन्युइन है, काम को बहुत मानता है. तो मैं वैसे भी उनके पास फोर्सली जाता नहीं कि मेरे साथ फिल्में करो, क्योंकि मैं हूँ नहीं ऐसा. मेरे को जहाँ से लगता है मुझे फिल्म करनी चाहिए मैं वहीं वो फिल्म करता हूँ.
93.5 रेड FM बजाते रहो. लाइट्स, कैमरा, एक्शन, कट इट.